हेच 93.5 रेड एफएम वर रुद्रा तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये अँब्युलन्स बद्दल बोलतो आहोत आपण. अँब्युलन्सला जागा देत नाही आपण जाण्यासाठी आणि ही गोष्ट खऱ्या अर्थानं एखाद्याच्या जीवावर सुद्धा बेतू शकते. हीच हाच आपला जो विषय आहे तो मी माझ्या फेसबुकच्या पेजवर सुद्धा टाकलेला आहे. लोकांच्या फार भयंकर रिॲक्शन्स वाचायला मिळतात. लोकांना खरंच राग आवरला जात नाही, स्पेशली तरुणाईला. ललित शिरसाटचा मेसेज आहे अत्यंत प्रक्षोभक. तो म्हणतो अशा लोकांना खरंच काहीतरी ना शिक्षा द्यायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे त्या लोकांना की एखाद्या माणसाची तब्येत बरी नाही आणि तुम्ही त्यांना रस्ता देत नाही, तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर काय कराल हे जाऊन त्यांना विचारा. बंटी बाविस्कर म्हणतोय की रुद्रा ये बिलकुल सही नाही है, लोगों को लगता है कि एम्ब्युलेंस में कोई नहीं और फालतू में सायरन बजाया जा रहा है. लेकिन नासिकाइज को मैं सीरियसली ये कहना चाहूंगा कि कोई एम्ब्युलेंस अगर पास हो रही है तो प्लीज उसको जाने के लिए जगा दो, डेफिनेटली. नाशिक तरुणाई अवेअर होते आहे, बरीच लोक या विषयावरती बोलता आहेत. डॉक्टरांसोबतचं जे काय माझं बोलणं झालं होतं, लोकांना सिरियसनेस आणखीन जास्त या मुद्द्याचा कळावा. खऱ्या अर्थानं ॲम्ब्युलन्समधून एखादा रुग्ण घरापासून किंवा जिथं तो सिरियस झालाय त्या ठिकाणापासून दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी चा जो काळ असतो तो किती महत्वाचा आहे हे लोकांना खरंच मनापासून पटावं म्हणून डॉक्टरांसोबत माझं जे काय बोलणं झालंय ते मी माझ्या फेसबुक पेजवर सुद्धा अपलोड केलंय, आरजे रुद्रा रेड एफ एम. खऱ्या अर्थानं शेअर करा ती गोष्ट आणि खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचवा, जेणेकरून त्यांना अवेअरनेस हा स्प्रेड होईल. कारण आपल्याही घरचे कधी ना कधी आजारी पडतील. आपल्याला जर हा अनुभव आला तर खरंच त्याहून वाईट परिस्थिती नसते, त्याहून विचित्र मानसिकता तेव्हा आपल्याला अनुभवायला मिळू शकत नाही. मॉर्निंग नंबर वनमध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टे ट्यून्ड.